फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. एक होता राजा, खूप दयाळू, प्रेमळ, प्रजाजनांना मुलासारखं मानून त्यांच्या कल्याणासाठी झटणारा. ह्या राजाला 3 छान छान मुली होत्या. त्यातली सगळ्यात धाकटी मुलगी की नाही फार गोड दिसायची. तिचं नाव होतं मधुरिमा. एकदा काय गंमत झाली माहिती आहे? मधुरिमानी नेहमीसारखा चेंडू उंच उडवला. तो चेंडू झेलता झेलता तिच्या हातातून सटकला आणि गडगडत गडगडत लिंबाच्या झाडाजवळ असलेल्या एका खोल विहिरीत पडला. दिसेनासाच झाला. मधुरिमानी वाकून पाहिलं तर तिला तो दिसेच ना. मधुरिमा लागली रडायला चेंडू हरवला म्हणून. आणि तेवढ्यात विहिरीतून आवाज आला, मधुराणी काय झालं, डोळ्यात का पाणी आलं? कोण बरं बोललं? मधुरिमाला कळेच ना. मधुरिमा इकडे तिकडे पाहू लागली. डराव डराव. विहिरीच्या काठावर चिखलात माखलेला बेडूक तिला दिसला. ती त्याला म्हणाली, माझा चेंडू पडलाय रे विहिरीत, म्हणून मी रडतीये. बेडूक म्हणाला, मी दिला समज काढून चेंडू, काय देशील सांग मला. मधुरिमा म्हणाली, मोती, जडजवाहीर, मुकुट देऊ, मुळेच नको. अरे मग तुला हवंय तरी काय? देईन असा शब्द दे, आत्ता चेंडू काढून देईन. तू जर मला तुझ्या बरोबर तुझ्या ताटात जेवायला बसवलंस, तुझ्या भांड्यातून पाणी प्यायला दिलंस, तुझ्या पलंगावर झोपू दिलंस आणि माझ्यावर मित्रासारखं प्रेम केलंस ना, तरच मी तुला चेंडू काढून देईन. मधुरिमा म्हणाली, हो? आणि मनात विचार केला, हा मूर्ख बेडूक काय बडबड करतोय, हा तर इतर बेडकांबरोबर पाण्यात बसून नुसता ओरडत बसतो, तो कसला माझा मित्र होणार. मधुनी दिलेलं वचन ऐकल्याबरोबर बेडकानी टोंटकन उडी मारली विहिरीत आणि आला चेंडू घेऊन. गवतात फेकला. मधुला खूप आनंद झाला. ती तो चेंडू घेऊन धावत धावत राजवाड्यात परतली. बेडूक म्हणाला, अगं थांब थांब, मला तुझ्याबरोबर घेऊन जा. पण हिनी ती ऐकलंय कुठे? राजवाड्यात पोचली आणि बेडकाला विसरू नाही गेली. दुसऱ्या दिवशी मधुरिमा, राजा आणि तिच्या दोघी मोठ्या बहिणी जेवायला बसल्या होत्या. तो बेडूक राजवाड्यात थेट तिथेच येऊन पोचला.
डराव डराव.
बेडूक म्हणाला,
महाराज आपण कर्तव्य तत्पर आहात, न्यायी आहात. काल मधुरिमानं मला वचन दिलं होतं, ते तिने पाळलं नाही अशी तक्रार करण्यासाठी मी आलो आहे.
मधुरिमानी राजाला आदल्या दिवशी घडलेला सगळा प्रकार सांगितला. राजा म्हणाला,
मधू तुला तुझं काम करून देण्यापूर्वी बेडकानी जर अटी घातल्या होत्या तर त्या तू मान्य केल्या होत्यास. आता तुला बेडकाला नाही म्हणता येणार नाही. तू त्याला कबूल केल्याप्रमाणे सारं काही तुला वागायलाच हवं.
नाईलाजानी नाक मुरडत मधुरिमानी बेडकाला आपल्या ताटातलं अन्न खाऊ दिलं, भांड्यातलं पाणी पिऊ दिलं. एकदा मधुरिमाला वाटलं याला उचलावं आणि द्यावं राजवाड्याच्या बाहेर फेकून. पण राजाने डोळे मोठे केले, त्यामुळे मधुराणी काही करू शकली नाही. नंतर दिवसभर या दालनातून त्या दालनात दोघंही फिरत होते. जेव्हा संध्याकाळी मधुरिमा जंगलात जाण्यासाठी बाहेर पडली तेव्हा बेडूकही बरोबर होताच. मधुरिमाने विचार केला की बेडकाला पुन्हा जंगलातल्या विहिरीत द्यावं सोडून. पण तेवढ्यात राजाने सांगितलंच, मधुरिमा जंगलातून राजवाड्यावर येताना बेडकाला सोबत आणायला विसरू नकोस. बिचारी मधुरिमा, ती बेडकाला घेऊन आली. बेडूक खूप खुशीत होता. रात्री पुन्हा मधुरिमा बरोबर एकाच ताटात बेडूक जेवला, पाणी प्यायला. मधुरिमा जेव्हा झोपण्यासाठी तिच्या शयनगृहात जायला निघाली तेव्हा हा बेडूकही होताच बरोबर. मधुरिमाला काही बोलता येईना, कारण राजा पाहत होता. बेडूक मधुरिमाच्या मागोमाग आत गेला. आता बेडूक मधुरिमानं कबूल केल्याप्रमाणे तिच्याबरोबर बिछाण्यात झोपणार होता. पलंग खूप मोठा होता, नक्षीदार शिसवी लाकडाचा होता. मधुरिमा पलंगावर पहुडली मात्र बेडकानेही टुंडकन उडी मारली आणि तो मधुरिमाच्या जवळ जाऊन बसला. मधुरिमानं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या बडबडीत डोळ्यात त्याला झालेला आनंद स्पष्ट दिसत होता. मधुरिमाला त्या बेडकानी फुलदाणीतला एक टप्पोरा गुलाब दिला आणि म्हणाला, मधुरिमाला ही रात्र सुंदर स्वप्नांची जावो. मधुरिमानं त्याचे आभार मानले आणि प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवला. आणि बघते तर काय, त्या बेडकाचं एका सुकुमार कोवळ्या राजपुत्रात रूपांतर झालं. क्षणभर मधुरिमा गांगरली लाजली, तिला कळेस ना हे सत्य कि स्वप्न.
मग राजपुत्राने सांगितलं की एका दुष्ट चेटकिणींनी त्याला बेडूक बनवलं होतं आणि मधुरिमाच्या हस्तस्पर्शाने त्या शापातून त्याला मुक्तता मिळणार होती. राजपुत्रानं मधुरिमाचे आभार मानले आणि नंतर राजाच्या इच्छेप्रमाणे राजपुत्राने राजकन्येशी लग्न केलं आणि 8 घोडे असलेल्या रथामध्ये बसून तो तिला घेऊन स्वतःच्या राज्यात घेऊन गेला आणि ते दोघंही सुखाने नांदू लागले.